चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पश्चिमी उत्तर प्रदेशात टोळदल आल्यास उसाच्या पिकाचे होऊ शकते नुकसान। टोळदलाच्या धोक्यापासून निपटण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने पर्यवेक्षक समित्या गठीत केल्या आहेत आणि राज्यातील प्रत्येक सीमावर्ती जिल्ह्यात टोळांना मारण्यासाठी रसायनांच्या फवारणीसाठी 5 लाख रुपयांच्या सहायता निधीची घोषणा सुद्धा केली आहे। कृषी मंत्री सूर्यप्रताप म्हणाले, यूपी सरकारने टोळांना मारण्यासाठी रासायनिक फवारणीसाठी प्रत्येक सीमावर्ती जिल्ह्यामध्ये 5 लाख रुपये दिले आहेत। याशिवाय स्थितीच्या सततच्या देखरेखीसाठी मुख्य विकास अधिकारी यांच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात एक देखभाल समिती सुद्धा बनवली आहे। ते म्हणाले, एक दल टोळांच्या झुंडीच्या मागे आहे आणि त्यांच्यावर रासायनिक फवारणी करत आहे। या प्रकारे कीटकांना मारण्यामध्ये सहकार्य सुद्धा ते करत आहेत। शाही म्हणाले, झाशीच्या काही भागात टोळांनी केलेल्या नुकसानीचा अहवाल मिळाला, जिथे टोळांनी भोपळ्याच्या पिकाचे नुकसान केले आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली गेली आहे, बाकी ठिकाणी पिकांना कोणतेही नुकसान झाले नाही। मंत्र्यांनी दावा केला की जर पश्चिमी यूपी कडून टोळांचे झुंड आले तर उत्तर उसाच्या पिकांचे नुकसान होऊ शकते। अशाच प्रकारे जर लखनौला आले तर ते सामान्य शेतीवर परिणाम करू शकतात। अधिकाऱ्यांनी सांगितले की महोबा जिल्हा प्रशासनाने रविवारी 0.5 किलोमीटर मध्ये पसरलेल्या टोळांच्या झुंडीवर रासायनिक फवारणी केली होती, ज्यामुळे लाखो टोळ मारले गेले होते। टोळांची निपटण्यासाठी कृषी विश्वविद्यालय आणि कीटक व्यवस्थापन केंद्राचे सहकार्य घेण्याबाबतही निर्देश जारी करण्यात आले आहेत।